हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. परांजपे स्कीम मधून बोलतोय. हा मॅम, प्रॉपर्टी रिलेटेड काय रिक्वायरमेंट आहे तुम्ही पुण्यामध्ये फ्लॅटसाठी? सिनियर सिटीजन प्रोजेक्ट मध्ये. हा, आमचे तीन प्रोजेक्ट आता चालू आहेत पुण्यामध्ये. माळुंगे आहे, बावधान आहे आणि भोगाव. असे तीन ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. तिथे 1 BHK, हा 1 BHK अवेलेबल आहे मॅम. माळुंगे आहे, तिथे 1 BHK तुम्हाला 450 ते 500 square foot आहे आणि त्याचं प्राइसिंग 7 lakh पुढे. देन बावधान मध्ये 500 square foot आहे, तो 3 lakh पुढे. आणि भोगाव मध्ये 450 ते 500 आहे, तो असेल 45 lakh पुढे. 45 पासून हिंजवडीच्या पुढे गेलात ना, तर सन्नी चौक आहे ना, सन्नी चौकापासून 4 किलोमीटर आहे भोगावरून. तिथे आहे मॅम, बावधानला पण आहे. बावधान तुम्हाला जवळच पडेल, माळुंगे सुद्धा जवळ पडेल. तर तुम्ही अमेनिटीज. हा, तिथे तुम्हाला स्पेशली हा प्रोजेक्ट जो आहे तो आमचा सिनियर सिटीझन साठी बनवलेला आहे, अबोव 50 इयर्स पेपरसाठी. त्याच्यामध्ये मॅम तुम्हाला 24/7 मेडिकल असेल, 24/7 कॅन्टीन सर्व्हिस अवेलेबल असेल. देन 24/7 आमचे